चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझीलचे अमेझॉन मधील ऊस लागवडीवरील बंदी रद्द। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी बुधवारी देशातील अमेझॉन आणि पंतल उष्णकटिबंधीय जमिनीवरील ऊस लागवडीवरील बंदी रद्द केली। ब्राझीलने इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस लागवडीवर 2009 आदेशानुसार ही बंदी लागू केली होती। या बंदीला बोल्सोनारो आणि देशाचे आर्थिक आणि कृषी मंत्र्यांनी नामंजुरी दिली। ही बंदी रद्द करून सरकारनं आर्थिकदृष्ट्या अवाजवी विस्तार असणारे 2 संवेदनशील पर्यावरणीय परिसर उघडकीस आणले आणि ब्राझीलच्या इथेनॉलची आंतरराष्ट्रीय टिकाऊपणाची प्रतिमाही दूर झाल्याचं स्थानीय पर्यावरण गटाचे ऑब्झर्वेटेरियो डी क्लायमा यांनी सांगितलं। ब्राझीलच्या कृषी मंत्रालयानं 2009 नियम अप्रचलित असल्याचं सांगून अमेझॉन आणि पंतलच्या संवर्धनास कमी महत्व दिलं। ऊस उद्योग संघटनेनं म्हटलं आहे की 2009 नियम हा नोकरशाहीपेक्षा मोठा नाही। त्याचबरोबर इथेनॉल आणि आमची सर्व उत्पादनं सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत टिकतात असंही संघटनेनं म्हटलं आहे। 2018 10 दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर ऊस लागवड करणारा ब्राझील हा जगातला सर्वात मोठा ऊस उत्पादक देश असल्याचं युनिकाच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे। अमेझॉन आणि पंतलमध्ये ऊस लागवडीवरील बंदी माजी डाव्या आघाडीचे नेते लुईज इन्सिओ ल्युला दा सिल्वा सरकारच्या कार्यकाळात लागू झाली।